अध्याय चौथा अनेक खड्डे। त्या रात्री प्रभू येशू ख्रिस्ताने मला नरकाच्या उजव्या पायामध्ये नेलं होतं आणि त्या ठिकाणामध्ये मी बघितलं की प्रभू येशू ख्रिस्ताचं अत्यंत प्रेम त्या लोकांसाठी देखील आहे जे सध्या नरकामध्ये यातना भोगत आहे। तो म्हटला, माझ्या लेकरा, माझ्या पित्याची इच्छा नाही की कुणाचाच नाश व्हावा। सैतान अनेकांना फसवतो आणि ते त्याच्या मागे जातात। देवा क्षमाशील आहे, देव हा प्रीतिमय देव आहे। खरोखर जर हे पित्याकडे पश्चाताप करून जर आले असते तर त्यांनी त्यांना क्षमा केली असती आणि खूपच करून चेहरा त्याचा झाला होता। हे बोलत असताना आम्ही अनेक अशा जळत्या खड्ड्यांकडे पुढे आणि पुढे जात असताना मी हे बघितलं की खरोखर हे बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असणाऱ्या हे यातना आहेत। एका ठिकाणामध्ये अनेक असे आत्मे मी बघितले नरकामध्ये जळत असताना आणि ते त्यांचे हात जोडून प्रभू येशूकडे फक्त सांगाडे झालेले होते त्यांच्या आत्मिक देहाचे आणि त्याच्यामध्ये त्यांचा आत्मा कैद झालेला होता आणि ते त्याला क्षमेची याचना करत होते। त्याच्यामधून जाळ आणि आळ्या आणि किडे हे पडत होते बाहेर आणि त्यांच्यामध्ये काहीच आशा राहिली नव्हती। त्यांचा ज्या किंकाळ्या आणि आवाज इतका जास्त होता की मी एकदम आजारी पडल्यासारखे झाले। मला हेच समजलं की नरकामध्ये आपले सर्व बुद्धी आणि विचारशक्ती आणि सर्व जाणून घेण्याच्या शक्ती ह्या जिवंत असतात आणि ह्या नरकामधून त्यांना हे देखील आठवतं की पृथ्वीवर त्यांचं जीवन कसं होतं आणि त्यांना हे पण कळतं की ह्या यातनेमधून त्यांना कुणीच वाचू शकत नाही आणि म्हणून ते प्रभू येशू ख्रिस्ताकडे मोठमोठ्याने रडत होते आणि दयेची भीक मागत होते। आम्ही दुसऱ्या खड्ड्याकडे ज्यावेळेस थांबलो त्यावेळेस तो पण खड्डा पहिल्यासारखाच होता। त्या खड्ड्यामध्ये एक स्त्री होती आणि आवाजाने मी तिला ओळखलं आणि प्रभू येशूंनी माझ्याकडे बघितलं आणि सांगितलं की हिच्याविषयी तू ऐक। ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे विनंती करत होती की त्या जाळातून त्यांनी तिला वाचवा। प्रभू येशूंनी त्या स्त्रीकडे बघितले मोठ्या प्रीतीने आणि सांगितलं की ज्यावेळेस तू पृथ्वीवर होतीस त्यावेळेस मी अनेक वेळेस तुझ्याकडे आलो, तुझं हृदय व्यवस्थित माझ्यासाठी तू कर अशी मी विनंती सतत आणि सतत तुला करत होतो, परंतु उशीर झाला। बऱ्याच वेळेस मध्यरात्री येऊन माझ्या प्रीतीविषयी मी तुला सांगत असे आणि माझा आत्मा तुला बोलवत असे पश्चाताप करण्यासाठी, परंतु तू म्हटलीस होय मी तुझ्या मागे चालेल। असं म्हणून जरी तू तुझ्या ओठांनी म्हणू लागलीस की तू माझ्या मागे चालशील, परंतु तुझं हृदय हे माझ्यापासून खूप दूर होतं, हृदयाने तू असं कधीच म्हटली नाहीस। मला तुझं हृदय पूर्णपणे माहिती होतं, मी बरेच वेळेस त्यासाठी माझे सेवक तुझ्याकडे पाठवले की तू पश्चाताप करा तुझ्या पापांचा आणि तू माझ्याकडे वळावं। माझी इच्छा होती की तू अनेकांना माझ्याविषयी सांगाव, माझी सेविका व्हावीस, परंतु तुला जग हे अत्यंत प्रिय होतं, तुला मी नव्हतं पाहिजे। मी तुला बोलवलं परंतु तू माझं ऐकलं नाहीस, तू तुझ्या पापांसाठी पश्चाताप केला नाहीस। आणि ती स्त्री प्रभू येशूला म्हटली, हे प्रभू तुला आठवत असेल की मी चर्चची मेंबर होते, मंडळीची मी सभासद होते आणि मी चांगली स्त्री होते। मी चर्च हे जॉईन केलं होतं म्हणजे चर्चची मी सभासद झाले होते आणि मला हे देखील माहिती होतं की तू मला बोलवलेले आहेस तुझ्या सेवेसाठी, माझ्या जीवनावर तुझ्या सेवेचं ही हाक आहे। आणि जर मी ती हाक ऐकली असती तर किती चांगलं होईल हे देखील मला माहिती होतं। येशू तिला म्हटला, हे स्त्री तू इथं देखील लबाड आणि लबाडी करतीस आणि पापामध्ये आहेस। मी तुला खरोखर बोलवलं होतं परंतु तू माझं ऐकलं नाही। होय तू चर्चची पण मेंबर होतीस, परंतु चर्चची मेंबर असणं हे काय तुला स्वर्गात घेऊन जाऊ शकत नाही। तुझे पाप खूप होते आणि तू त्याच्याविषयी पश्चाताप केला नाही, तू अनेकांना अडखळण अशी झालीस आणि तू इतरांना क्षमा केली नाहीस। ज्यावेळेस त्यांनी तुला त्रास दिला त्यावेळेस तू त्यांना क्षमा केली नाहीस, तू फक्त ढोंगीपणा केलास प्रीती करण्याचा आणि माझी सेवा करण्याचा ज्यावेळेस तू इतर ख्रिस्ती लोकांबरोबर होतीस, परंतु ज्यावेळेस तू त्यांच्यापासून दूर जायचीस त्यावेळेस तू खोटं बोलायचीस, चोरी करायचीस आणि वाईट जीवन जगत होतीस। तू फसवणाऱ्या आत्म्यांचं ऐकलंस आणि तुझं हे डबल जीवन जे आहे, दुहेरी जीवन, ह्याची मजा तू घेतलीस। तुला हे माहिती होतं की परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग हा सरळ आणि अरुंद आहे. येशू मग तिला म्हटलास, तुझी जीभ पण दुहेरी स्वभावाची होतीस. तू तुझ्या भावाची आणि बहिणींची ख्रिस्तामधल्या निंदा करायची, तू त्यांचा न्याय करायचीस. तुला वाटायचं की तू त्यांच्यापेक्षा जास्त धार्मिक आहेस. आणि तुला हे देखील माहिती होतं की तुझ्या अंतकरणामध्ये तितकंच पाप आहे. हे मला माहिती आहे की तू माझ्या पवित्र आत्म्याचं, कळवळ्याच्या आत्म्याचं ऐकलं नाहीस. तू बाहेरून मनुष्याचा न्याय केलास, परंतु तुला हे कळलं नाही की त्याच्यातले अनेक जे लोक ज्यांचा तू न्याय केला ते माझे विश्वासणारे लेकर होते. तू खूपच कठोर झाली होतीस. होय, तू म्हटलीस की तू माझ्यावर प्रीती करत होतीस, परंतु तुझं हृदय माझ्यापासून खूप दूर होतं. तुला देवाचे मार्ग माहिती होते आणि तू ते ओळखत देखील होते, समजून घेत होतीस. तू देवाबरोबर खेळलीस आणि देव हे सर्व गोष्टी देवाला माहिती असतात. जर तू खरोखर अंतकरणापासून माझी सेवा केली असतीस प्रामाणिकपणे, तर आज तू इथं नसतेस. तू सैतानाची आणि देवाची सेवा एकाच वेळेस करू शकत नव्हती. मग येशू माझ्याकडे वळून तो म्हटलास, पुष्कळशे लोक शेवटच्या दिवसांमध्ये विश्वासापासून हे भक्तील आणि फसवणारे आत्म्यांचं ते ऐकतील आणि पापाची सेवा करतील. तुम्ही सर्व त्यांच्यामधून निघा आणि त्यांच्यापासून वेगळे व्हा. त्यांच्या बरोबर तुम्ही चालू नका. आणि मग आम्ही असं पुढे जात असताना मी हे पाहिलं की ती स्त्री प्रभू येशूला शिवशाप देऊ लागली. ती मोठमोठ्याने किंचाळू लागली रागाने. आणि मग आम्ही पुढे चाललो. मी शरीरामध्ये खूपच कमजोर झालेली मला वाटत होते. दुसऱ्या खड्ड्याकडे ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस दुसरा एक सांगडा आम्ही बघितला आणि तिथून मृत्यूचा वास आम्ही तिथं पोंचायच्या आतमध्येच पहिल्यापासूनच येऊ लागला. हा सांगडा दुसऱ्यांसारखाच दिसत होता. मी म्हटलं की काय या ठिकाणामध्ये ह्या जीवात्म्याने केलंय की त्याला इथं टाकण्यात आलं. खरोखर नरक हा सर्व सदा सर्व काळासाठी आहे आणि एक भयंकर यातनेचं आणि किंकाळ्यांची जागा मी बघितली. मी ऐकलं आणि मला त्या स्त्रीचा आवाज ऐकू आला त्या जाळ्यामधून. ती देवाचं वचन सांगत होती. आणि मी विचार केला, हे प्रभू, ही स्त्री इथं काय करत आहे? आणि येशू म्हटलं, ऐक. ती स्त्री म्हणू लागली, येशू हा मार्ग सत्य व जीवन आहे. कुणीच मनुष्य हा पित्याकडे जाऊ शकत नाही, पण केवळ येशूच्याच द्वारे तो जाऊ शकतो. येशू हा जगाचा प्रकाश आहे. येशूकडे तुम्ही या आणि तो तुम्हाला वाचवल. ज्यावेळेस ती असं बोलू लागली त्यावेळेस अनेक हरवलेले आत्मे तिच्या भोवती गोळा होऊन तिचं ऐकू लागले. अनेक जण तिला शिवशाप देऊ लागले. अनेक जण तिला म्हटले, हे सगळं काय तू थांबव. परंतु अनेक जण म्हणू लागले, खरोखर आशा आहे का? किंवा काही जण म्हणू लागले, आम्हाला वाचव येशू. आणि अशा पद्धतीत खूपच दुःख आणि करुणमय त्यांचे आवाज आणि किंकाळ्या सर्व हवेमध्ये मी ऐकत होते. मला हे कळलं नाही की हे काय चाललेलं आहे. मला माहिती नाही पडलं की ही स्त्री इथं का शुभवर्तमान सांगत येणार का मध्ये. प्रभू येशूला माझ्या विचारांचं जाणीव होती आणि तो मला म्हटला, लेकरा, ही स्त्री जी तू बघत आहेस नरकामध्ये, ज्यावेळेस ती 30 वर्षाची होती त्यावेळेस तिला मी माझं शुभवर्तमान गाजवण्यासाठी बोलवलं आणि माझ्या साक्षी म्हणून मी तिला बोलवलं. मी अनेक जणांना वेगळ्या वेगळ्या कारणासाठी माझ्या मंडळीमध्ये बोलवतो, परंतु जर एखादा माणूस किंवा स्त्री किंवा मुलगा किंवा मुलगी जर तिला माझा आत्मा नको असेल तर मग मी तिथून निघून जातो. होय, तिने माझ्या हाकेचं उत्तर दिलं आणि ती माझ्या ज्ञानामध्ये वाढली. तिला हे देखील कळलं की माझा आवाज कसा ओळखायचा आणि तिने पुष्कळसे चांगले कार्य माझ्यासाठी केले. तिने माझ्या वचनाचा आवाज तिने ऐकला आणि वचनाचा पण अभ्यास केला. ती अनेक वेळेस प्रार्थना करत होती आणि तिच्या पुष्कळशा प्रार्थना ऐकल्या गेल्या. तिने अनेक लोकांना पवित्रतेचा मार्ग शिकवला. ती तिच्या पूर्ण घरामध्ये विश्वासवाशी होती. मग जसे वर्ष लोटले एक दिवशी तिला असं समजलं की तिचा नवरा ह्याचं काहीतरी एका स्त्रीबरोबर अनैतिक संबंध जोडलेले आहेत. आणि ज्यावेळेस त्यांनी तिची क्षमा मागितली या गोष्टीसाठी, तरी देखील तिने क्षमा न करता आपल्या हृदयामध्ये त्याचा द्वेष ती करू लागली. आणि अशा पद्धतीत तिला वाटलं की ती तिचं जे वैवाहिक जीवन आहे ते वाचू शकल. होय, तिचा नवरा खरोखर चूक होता आणि त्यांनी एक फार मोठं महापातक केलं होतं. परंतु ह्या स्त्रीला माझं वचन माहिती होतं, तिला हे माहिती होतं की क्षमा करणं हे फार महत्वाचं आहे. आणि तिला हे देखील माहिती होतं की प्रत्येक मोहाबरोबर परमेश्वर एक सुटकाराचा मार्ग नेहमी देत असतो. तिच्या नवऱ्यानी ज्यावेळेस तिच्याकडे क्षमा मागितली त्यावेळेस ती त्याचं ऐकून घेत नव्हती, या उलट रागाने तिच्यामध्ये मूळ घेतलं, तिचा राग वाढत गेला आणि ती माझ्या आत्म्याचं ऐकणं तिने बंद केलं. दिवसेंदिवस ती अधिक आणि अधिक कठोर होत गेली आणि हृदयात ती म्हटली, मी इथं देवाची सेवा पूर्ण वेळ आणि पूर्ण समय माझा मार्ग मी प्रभूसाठी घालवते आणि इथं माझा नवरा हा दुसऱ्या बाईकडे पळत आहे, तुला काय वाटतं हे बरोबर आहे का, असं ती मला बोलू लागली. मी म्हटलो नाही, हे बरोबर नाही. परंतु तो तुझ्याकडे आला आणि त्यांनी पश्चाताप केला आणि त्यांनी हे देखील सांगितलं की तो पुन्हा तसं कधी करणार नाही. मी तिला म्हटलो, हे मुली तू स्वतःच्या आतमध्ये तुझ्या हृदयात बघ आणि तू बघ की हे सर्वांचं कारण तू आहेस. ती म्हटली, नाही प्रभू, मी नाही, मी तर पवित्र आहे आणि तो पापी आहे. ती माझं ऐकून घ्यायलाच तयार नव्हती. मग जसे दिवस निघून गेले तिने प्रार्थना पण थांबवली आणि बायबल वाचणं पण थांबवलं. ती अधिक आणि अधिक कठोर झाली, फक्त नवऱ्याकडेच नव्हे परंतु जे सर्व काही तिचे अवतीभोवती होते त्यांच्यावर ती रागू लागली. ती वचन बोलायची परंतु क्षमा करत नव्हती, ती माझं ऐकत नव्हती. तिच्या हृदयामध्ये ती अधिक आणि अधिक कठोर झाली आणि मोठं पाप तिच्यामध्ये शिरलं. नंतर तिच्यामध्ये हत्या करण्याचं पाप म्हणजे मर्डर हे शिरलं, ज्या ठिकाणामध्ये एकदा माझी प्रीती होती. आणि एक दिवशी तिच्या रागाच्या भरात तिने त्या तिच्या नवऱ्याला आणि त्या दुसऱ्या स्त्रीला या दोघांचा खून केला. सैतानाने मग त्याच्यानंतर तिला पूर्णपणे ताब्यात घेतलं आणि तिने स्वतःचा पण खून केला. मी बघितलं की ही हरवलेलं जी स्त्रीचा आत्मा होता जिने ख्रिस्तासाठी आपलं जीवन वाहिलं होतं परंतु क्षमा न केल्यामुळे आज ती या नरकाच्या यातना भोगते. आणि मग मी प्रभू येशू ख्रिस्ताला हळूवारपणे म्हणताना ऐकलं की आता काय उपयोग. ती स्त्री प्रभू येशूला म्हटली, आता मला तू क्षमा कर प्रभू, मला इथून बाहेर काढ, मी तुझे ऐकल, हे प्रभू तू बघतच आहेस मी कसं मी शुभवर्तमान तुझं इथं नरकात सांगत आहे, पण आता एका घंट्यामध्ये मोठे मोठे राक्षस आणि दुष्ट आत्मे सैतानाचे येणार आहेत आणि ते मला अधिक यातना मला देणार आहे आणि फार घंट्यासाठी ते मला असंच पीडा देत राहतील, कारण मी तुझं वचन प्रचार करत आहे, माझे पीडा खूपच वाईट आहेत, हे प्रभू मी तुला भीक मागते, तू मला बाहेर काढ. मी या स्त्री बरोबर ह्या खड्ड्यामध्ये तिला बघून रडत होते आणि मी प्रभूला सांगितलं, माझ्या पण हृदयातलं सर्व क्षमा न करण्याचे स्वभाव आणि कठोरपणा तू काढून टाक, माझ्या हृदयामध्ये कधीच असे कठोर भावना येऊ देऊ नको, असं मी प्रभू येशूला म्हटले. मग प्रभू येशू म्हटला, चल आपण पुढे जाऊ. नंतर दुसऱ्या खड्ड्यामध्ये एका मनुष्याचा आत्मा मी बघितला, तो पण एक सांगड्या सारखा किंवा एका सापळ्याप्रमाणे दिसत होता. तो येशूला हात जोडून म्हणत होता, मला हे समजत नाही प्रभू मी इथं काय आहे, का मी इथं आलो. प्रभू येशू म्हटला, शांत राहा, तुला हे माहिती आहे की तू इथं का आहेस. तो म्हटला, मला बाहेर काढ आणि मग मी चांगला होईल. आणि तो अशा पद्धतीमध्ये प्रभू येशूला भीक मागू लागला. येशू त्याला म्हटला, या नरकामध्ये राहून देखील तू अजून पण लबाड आहेस आणि लबाडी करतोस. येशू नंतर मला म्हटला, हा मनुष्य ज्यावेळेस 23 वर्षाचा होता त्यावेळेस तो मरण पावला आणि तो इथं आला. त्यांनी माझे शुभवर्तमान ऐकलं नाही, बऱ्याच वेळेस माझं वचन त्याला गाजवलं गेलं होतं परंतु त्यांनी ते ऐकलं नाही. बऱ्याच वेळेस माझ्या आत्मिक सेवकांनी त्याच्याकडे जाऊन सांगितलं परंतु त्यांनी ऐकलं नाही. त्याला जग आणि जगातली वासना ही अत्यंत प्रिय झाली होती. त्याला दारू पिण्याचं व्यसन लागलं होतं म्हणून तो माझा आवाज ऐकू शकत नव्हता. तो एका चांगल्या चर्चमध्ये किंवा मंडळीचा सभासद होता परंतु पूर्णपणे त्यांनी समर्पण त्याचं मला केलं नव्हतं. एक दिवशी मी त्याच्याकडे गेलो आणि मी त्याला म्हटलो की तुझं जीवन तू मला दे आणि तो एक दिवशी मला म्हटला, खरोखर मी माझं जीवन तुला एक दिवशी देईल प्रभू. परंतु त्याचा तो दिवस कधीच आला नाही. एके दिवशी तो पार्टीला गेला असताना त्याचा कारचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्या त्या वाहनाचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे तो मरण पावला. सैतानाने शेवटपर्यंत त्याला अशा पद्धतीत फसवून या नरकामध्ये आणलं. तो एका क्षणात मारला गेला आणि तो माझं त्यांनी ऐकलं नाही. बाकीचे पण जे त्याच्याबरोबर होते त्या गाडीमध्ये त्यांचा पण ऍक्सिडेंट झाला. सैतानाचं हेच काम आहे की मारून टाकणं, चोरी करणं आणि नाश करणं. जर या तरुण मनुष्याने जर ऐकलं असतं तर किती बरं झालं असतं. माझ्या पित्याची इच्छा नाही की कुणाचाच नाश व्हावा. सैतानाला ह्या मनुष्याचा आत्मा पाहिजे होता आणि त्यांनी त्याला बरोबर निष्काळजीपणाने आणि पापामध्ये टाकून आणि दारूच्या व्यसनामध्ये टाकून त्याला या ठिकाणामध्ये आणले. अनेक कुटुंब आणि जीवन प्रत्येक वर्षी या दारूमुळं त्यांचा नाश होते आणि ते नरकात येते. जर खरोखर लोकांनो जर तुम्ही बघितलं की ह्या ज्या वासना आणि ज्या इच्छा आहेत जगिक आहेत त्या फक्त थोड्या काळासाठी आहेत तर किती बरं होईल. जर तुम्ही येशूकडे आले तर तो तुम्हाला या वाईट व्यसनापासून दारू पिण्याच्या तो सोडवल. तुम्ही येशूला हाक मारा म्हणजे तो तुमचं ऐकेल आणि तुमची मदत करल. तो तुमचा मित्र होईल. नेहमी लक्षात ठेवा की तो तुम्हावर प्रीती करतो आणि त्याच्यामध्ये शक्ती आहे तुमच्या पापांची क्षमा करण्याची. लग्न झालेल्या ख्रिस्ती लोकांनो येशू ख्रिस्त हे तुम्हाला वॉर्निंग देते, चेतावणी देते की तुम्ही व्यभिचार करू नये आणि दुसऱ्या व्यक्तीचं प्रीती आपल्या अंतकरणामध्ये बाळगणं हे पण हे व्यभिचाराचे विचार हे वाईट आहेत. तरुणांनो तुम्ही व्यसनापासून म्हणजे ड्रग्सपासून आणि पापमय गोष्टी, शारीरिक गोष्टी, सेक्सचे जे पाप आहेत त्याच्यापासून दूर राहा. जर तुम्ही पाप केला असेल तर देव तुम्हाला क्षमा करू शकतो. आजच तुम्ही त्याला हाक मारा जोपर्यंत वेळ आहे. चांगले दृढ विश्वासणारे तुम्ही शोधा आणि तुम्ही त्यांच्याबरोबर तुमच्या समस्येविषयी बोला. तुम्हाला खरोखर आनंद होईल प्रभूच्या मार्गामध्ये येण्याचा. सैतान हा जणू काय एखादा देवदूताप्रमाणे तुमच्याकडे येतो आणि तो तुम्हाला फसवतो. तो तेजस्वी देवदूताचं रूप घेऊन लोकांना फसवत असतो. आणि या जगामध्ये ज्याप्रमाणे हा मनुष्य आपल्या वासनेमध्ये गुरफटून मग या नरकामध्ये आला तसं तो इतरांना त्या पापमय वासनेमध्ये गुरफटून टाकत असतो. त्याला वाटत होतं अजून एक मौज मजा मी करल, एक पार्टी अटेंड करल आणि मग माझं जीवन प्रभू येशूला देईल. परंतु त्याची वेळ कधीच आली नाही. मृत्यूला कुठल्याच प्रकारची दया माया नसती. हा मनुष्य खूप वेळ असंच त्यांनी घालवला होता. मग मी त्या मनुष्याच्या आत्म्याकडे बघितलं आणि मग माझ्या स्वतःच्या लेकरांची मला आठवण आली आणि मी म्हटलं, हे प्रभू त्यांनी तुझं सेवा खरोखर करावी. मला माहिती आहे की जे तुम्ही माझं ऐकत आहात ते पण तुम्ही तुमच्या प्रियजनांसाठी चिंतित असाल. कदाचित तुमची इच्छा असेल की तुमच्या लेकरांनी या नरकात येऊ नये. त्यांना तुम्ही प्रभू येशूविषयी सांगा उशीर होण्याच्या अगोदर. त्यांना हे शिकवा पश्चाताप करण्याचा, म्हणजे देव त्यांची क्षमा करल आणि त्यांना पवित्र करल. ह्या मनुष्याच्या ज्या किंकाळ्या अनेक दिवस माझ्या कानामध्ये ऐकू येत होत्या मला, मी कधीच त्याचं हे दुःखाचे आणि पस्तव्याचे उद्गार कधी विसरणार नाही. मला हे देखील आठवतं कसं त्याचं मांस हे लटकून जळत होतं त्या अग्नीमध्ये. मला मी कधीच ते नरकातला त्या मांसाचा वास घाणेरडा आणि त्या मृत्यूचा वास हे विसरू शकणार नाही. ज्या ठिकाणामध्ये सुंदर डोळे देवाने त्याला दिले होते तिथं फक्त छिद्र झाले होते. ज्या ठिकाणामध्ये सुंदर शरीर होतं त्या ठिकाणामध्ये आळ्या आणि किडे झाले होते जे पूर्ण त्याच्या हड्ड्यांमधून बाहेर निघत होते. आणि अशा पद्धतीत या तरुणाने ज्यावेळेस त्याचा हात प्रभूकडे विनंती म्हणून उद्गारला त्यावेळेस प्रभू म्हटला, चल आपण पुढे जाऊया दुसऱ्या खड्ड्याकडे. मी प्रभूकडे प्रार्थना करत होते, हे प्रभू मला तू शक्ती दे हे पाहण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी. नंतर मी बघितलं तर एका स्त्रीचा आवाज मला ऐकू आला. सर्व मेलेल्या अशा पीडा भोगणाऱ्या लोकांचा आवाज त्या ठिकाणामध्ये येत होता. त्यानंतर आम्ही त्या खड्ड्याकडे गेलो जिथं ती स्त्री ओरडत होती त्या खड्ड्यामधून. ती पूर्ण शक्तीने आपल्या जीवात्म्याने येशूकडे विनंती करत होती, त्याच्याशी वाद घालत होती, त्याला म्हणत होती, हे प्रभू काय हा समय जी मी यातना भोगलेली काय पुरेसा नाही का? माझी जी काही यातना आहे ती माझ्या शक्तीच्या पलीकडे आहे, हे प्रभू कृपा करून तू मला बाहेर काढ. आणि ती हुंदके देत होती आणि खूपच तिच्या आवाजामध्ये दुःख आणि पीडा होते. मला हे समजत होतं की ती फारच जास्त दुःख भोगत होती. आणि मग ती म्हटली, येशू काय काहीच नाही का की तू माझ्यासाठी करू शकतो? येशू त्या स्त्रीला म्हणाला, तू ज्यावेळेस पृथ्वीवर होतीस त्यावेळेस मी तुझ्याकडे आलो आणि तुला बोलवलं. मी तुला सांगितलं की तुझं हृदय तू व्यवस्थित कर माझ्याबरोबर आणि तू इतरांना क्षमा कर आणि चांगलं तू कर आणि पापाच्या बाहेर तू राहा. मी मध्यरात्री पण येऊन तुला मी बोलवलं आणि माझ्या आत्म्याने तुला विनंती केली, परंतु तुझ्या ओठाने तू म्हटलीस की मी तुझ्या प्रेम करते, परंतु तुझं हृदय माझ्यापासून खूप दूर होतं. तुला हे माहित नाही का की देवापासून कुठलीच गोष्ट लपू शकत नाही? तू दुसऱ्यांना फसवलंस परंतु तू मला फसू शकली नाही. मी इतरांना पाठवलं तुझ्याकडं आणि तुला सांगायला की तू पश्चाताप कर, परंतु तू ऐकत नव्हतीस, तू ऐकलं नाहीस, तू पाहिलं नाहीस आणि तुझ्या रागामध्ये तू त्या सर्वांना दूर केलंस. मी तुला तिथं ठेवलं जिथं तू माझा आवाज ऐकू शकत होतीस, परंतु तू तुझं हृदय व तुझे कान मला तू दिले नाहीस, माझं तू वचन ऐकलं नाहीस. तुला लाज पण वाटत नव्हती की तू जे पाप करतीस त्याच्याबद्दल, म्हणून तुझं हृदय अत्यंत कठीण झालं आणि मग तू मला नाकारलंस. आता तू हरवलेल्या स्थितीत आहेस आणि तुझ्यासाठी काही क्षमा नाही, तू माझं ऐकायला पाहिजे होतंस. असं बोलल्यावर ती येशू ख्रिस्ताकडे बघून शिवाशाप देऊ लागली आणि देवाला ती शिवाशाप देऊ लागली. आणि मग मला जाणवलं की त्या ठिकाणामध्ये अनेक दुष्ट आत्मे आहेत जे शिवाशाप परमेश्वराला देत होते. किती कठीण आहे आणि किती दुःखाची गोष्ट आहे युगानयुग नरकामध्ये नाश होणं किंवा हरवणं. सैतानाचा विरोध करा आणि तो तुमच्यापासून पळेल. येशूने सांगितलं की हे जग आणि जगातल्या गोष्टी ह्या सर्व नष्ट होतील, परंतु माझे वचन कधीच नष्ट होणार नाही.